नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पंतप्रधानांच्या उपस्थितीत दिल्लीत वृक्षारोपण मोहीम, राज्यातही विविध कार्यक्रमांचं आयोजन. राज्यात वनाच्छादनाची टक्केवारी वाढवण्यासाठी हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र अभियानाअंतर्गत 10 कोटी वृक्ष लागवडीचं उद्दिष्ट. संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या 21 जुलैपासून सुरू होणार. आणि बंगळुरुमध्ये आयपीएल विजेतेपदाच्या सत्कार सोहळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीत 11 जणांचा मृत्यू. आता सविस्तर बातम्या. जागतिक पर्यावरण दिन आज साजरा होत आहे. यानिमित्त पर्यावरणाचं जतन संवर्धन करण्यासंदर्भात सर्वत्र जनजागृतीपर कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत नवी दिल्लीतल्या भगवान महावीर वनस्थली उद्यानात आज विशेष वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ करण्यात येणार आहे. एक पेड माके नाम या मोहिमेअंतर्गत ते यावेळी वडाचं झाड लावणार आहेत. दरम्यान पर्यावरण दिनानिमित्त राज्यातही विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. आज सकाळी मंत्रालयातले अधिकारी आणि कर्मचारी त्यांच्या वापरातील एकल प्लास्टिक टाकून देणार असून प्लास्टिक वापरणार नाही अशी शपथ घेणार आहेत. पर्यावरण आणि वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार असून यावेळी कापडी पिशव्यांचं वाटप करण्यात येणार आहे. राज्यात वनाच्छादनाची टक्केवारी वाढवण्यासाठी या अभियानाअंतर्गत यावर्षी 10 कोटी वृक्ष लागवड करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र या मोहिमेच्या आढावा बैठकीत ते काल बोलत होते. वृक्षारोपण ही लोकचळवळ झाली तरच ही मोहीम यशस्वी होईल, त्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याचं आवाहन त्यांनी केलं. मराठवाड्यात विशेषतः बीड लातूर सारख्या जिल्ह्यात सर्वात कमी वृक्ष लागवड असून तिथे झाडांच्या संख्या वाढवण्यासाठी वनविभागानं विशेष मोहीम राबवण्याची सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी नागरिकांना पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा दिल्या असून पर्यावरणाचं जतन करण्यासाठी जिल्हा प्रशासन राबवत असलेल्या योजनांची माहिती दिली. ते म्हणाले,
पर्यावरण दिनानिमित्त सर्वांना मनापासून शुभेच्छा. छत्रपती संभाजीनगर जिल्हा हा हरित करण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्न करत आहेत. यावर्षी प्रत्येक ग्रामपंचायत हद्दीमध्ये 100 झाडं लावण्याचा कार्यक्रम आम्ही हाती घेतलेला आहे. माझी समस्त जिल्हावासियांना विनंती आहे, आपण झाडं लावा, दुसऱ्याला झाडं लावायला प्रेरित करा आणि फक्त झाडं लावून थांबू नका तर ती झाडं जगवा.
लातूर जिल्ह्यातही वृक्षारोपण मोहीम राबवली जाणार असून जिल्ह्यातले नागरिक आणि स्वयंसेवी संस्थांनी यामध्ये सहभागी होऊन ही मोहीम लोकचळवळ बनवावी असं आवाहन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर हुगे यांनी केलं. जागतिक पर्यावरण दिनाच्या पूर्वसंध्येला आयोजित कार्यक्रमात त्या काल बोलत होत्या. दरम्यान लातूर शहर मनपा आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ उपप्रादेशिक कार्यालय यांच्या वतीनं पर्यावरण दिनानिमित्त प्लास्टिक प्रदूषण निर्मूलन आणि कापडी पिशवी वापराबाबत काल जनजागरण रॅली काढण्यात आली. भाजी आणि फळ विक्रेत्यांकडे आलेल्या नागरिकांना प्लास्टिक पिशव्या न वापरण्याचं आवाहन करून 200 नागरिकांना यावेळी कापडी पिशव्यांचं वाटप करण्यात आलं. संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या 21 जुलैपासून सुरू होणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या संसदीय कामकाज समितीची बैठक संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या अध्यक्षतेखाली काल नवी दिल्लीत झाली. त्यानंतर संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी वार्ताहरांना ही माहिती दिली. हे अधिवेशन येत्या 12 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. गेल्या 11 वर्षात सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण या तत्वांच्या माध्यमातून देशातल्या नागरिकांच्या जीवनमानात आमूलाग्र परिवर्तन घडून आलं आहे. गेल्या 11 वर्षात प्रमुख क्षेत्रात झालेल्या बदलांचा आढावा आजपासून आकाशवाणी तुमच्यासाठी घेऊन येत आहे. आज आपण कौशल्य विकास आणि रोजगार निर्मिती, अमृत पिढीचं सबलीकरण याविषयी माहिती घेणार आहोत.
देशाच्या भविष्यासाठी कौशल्य आणि युवकांचं सक्षमीकरण महत्वाच्या बाबी आहेत. सरकारनं यात लक्ष घातल्यानं महाविद्यालयीन रोजगारक्षम विद्यार्थ्यांचं प्रमाण सध्या 51% पोहोचलं आहे. पीएम कौशल्य विकास योजनेच्या माध्यमातून गेल्या 10 वर्षात 1,63,00,000 युवकांना प्रशिक्षित करण्यात आलं आहे. स्किल इंडिया मिशनद्वारे उद्योगप्रणित प्रशिक्षण देण्यात येत आहे. 2022 रोजगार मेळाव्याची सुरुवात झाली. या अंतर्गत 15 कार्यक्रमातून 10,00,000 युवकांना नियुक्तीपत्र देण्यात आली आहेत. मुद्रा योजनेच्या माध्यमातून लघु उद्योजकांना पतपुरवठा सुलभ झाला आहे. स्टार्टअप इंडिया मोहिमेमुळे स्टार्टअप उद्योगांमध्ये महिलांचं प्रमाण लक्षणीय वाढलं आहे. कौशल्य, रोजगार क्षमता आणि उद्योजकतेची सांगड घालून नवी पिढी देशाच्या उज्ज्वल भवितव्याच्या प्रवासाला चालना देत आहे.
बंगळुरुमधल्या चिन्नास्वामी स्टेडियमजवळ झालेल्या चेंगराचेंगरीत किमान 11 जणांचा मृत्यू झाला तर 33 जण जखमी झाले. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा पहिला आयपीएल विजय साजरा करण्यासाठी जमलेल्या हजारो चाहत्यांनी विविध गेटमधून घाईघाईनं स्टेडियममध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला तेव्हा ही चेंगराचेंगरी झाली. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं असून मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 10 लाख रुपये मदत जाहीर केली आहे. स्टेडियमची मर्यादा 35,000 असताना जवळपास 1 लाख लोक या ठिकाणी आले होते असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत.
महाबीज सोयाबीन वाण, महाबीज किमया, मजबूत झाड, झुपकेदार शेंगा, दणदणीत उत्पादन, प्रगतीची माया, महाबीज किमया. महाबीज सोयाबीन वाण, महाबीज किमया, मजबूत झाड, झुपकेदार शेंगा, दणदणीत उत्पादन, प्रगतीची माया, महाबीज किमया.
नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावरच्या इगतपुरी ते आमणे या शेवटच्या टप्प्याचं उद्घाटन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यावेळी उपस्थित असतील. सायन पनवेल महामार्गावरील तिसऱ्या ठाणे खाडी पुलाचं लोकार्पणही यावेळी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून होणार आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे पडझड नुकसान झालेल्या घरांच्या दुरुस्ती पुनर्बांधणीसाठी आपत्तीग्रस्तांना तातडीनं आर्थिक मदत करण्यासाठी सर्व विभागीय आयुक्तांना 49 कोटी रुपये इतका निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे. या संदर्भातला शासन निर्णय काल जारी करण्यात आला. या निर्णयानुसार राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या मानकानुसार अंतर्गत सद्यस्थितीत छत्रपती संभाजीनगर आणि पुणे विभागाला प्रत्येकी 12 कोटी रुपये, नागपूर विभागाला 10 कोटी तर नाशिक आणि अमरावती विभागाला प्रत्येकी 5 कोटी रुपये इतका निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे. येत्या 21 जून रोजी 11वा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात येणार आहे. योग दिनाला 16 दिवस बाकी आहेत. आज जाणून घेऊया भारतीय योग संस्थांचे राज्यातले उपप्रांत अधिकारी प्राध्यापक डॉ उत्तम काळवणे यांनी भद्रासनाविषयी दिलेली माहिती.
ज्यांना आर्थरायटिस हा रोग आहे त्यांनी आसन करायचं नाहीये. या आसनासाठी दोन्ही पाय मोडून आसनावर बसायचं आहे. दोन्ही हाताचे बोटे एकमेकात फसून दोन्ही पायाचे पंजे पकडायचे आहेत. दोन्ही पायाच्या टाचा जास्तीत जास्त शरीराच्या जवळ घ्या. दोन्ही पायाचे गुडघे जमिनीच्या जास्तीत जास्त जवळ ठेवा आणि सरळ आसनावर बसायचे डोळे बंद करून. हे आसन केल्यामुळे कुल्ल्याचे जे हाडे आहेत ते लवचिक बनतात. शारीरिक व मानसिक स्थिरता प्राप्त होते. पोटाचे सर्व रोग यामुळे ठीक होतात आणि महिलांचं मासिक पाळी होणारा त्रास यामुळे कमी होतो.
विकसित कृषी संकल्प अभियानांतर्गत नांदेड जिल्ह्यात काल शास्त्रज्ञ आणि कृषी मार्गदर्शकांनी अनेक गावांचा दौरा करून शेतकऱ्यांना जैविक शेती, मृदा आरोग्य, नैसर्गिक खतांचा वापर आणि जलवायू अनुकूल शेती तंत्रज्ञान याबद्दल माहिती दिली. देगलूर तालुक्यातल्या कुशावाडी, होट्टल, काठेवाडी आणि धर्माबाद तालुक्यातल्या पाटोदा खुर्द, पाटोदा बुद्रुक आणि चिकना या गावी हे अभियान प्रभावीपणे पार पडलं. शेतीतील जैविक संसाधनांचा प्रभावी वापर केल्यास उत्पादनाची गुणवत्ता वाढते तसंच मृदाची सुपीकता आणि जलसंधारण सुधारतं अशी माहिती वैज्ञानिकांनी यावेळी दिली. नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातर्फे 13 दिवसात पदवी परीक्षेचे निकाल जाहीर करण्यात आले. विद्यापीठातर्फे यावर्षी पेपरच्या मूल्यांकनासाठी प्रथमच अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. यामध्ये जवळपास 8.5 लाख उत्तरपत्रिकांचं स्क्रीनिंग करून त्या 4 जिल्ह्यातल्या 76 मूल्यांकन केंद्रांवर ऑनलाईन पाठवण्यात आल्या होत्या. त्यामुळे प्राध्यापकांना तात्काळ मूल्यांकन करता आलं. पदवी आणि पदव्युत्तरच्या 183 अभ्यासक्रमासाठीची परीक्षा विद्यापीठातर्फे घेण्यात आली होती. बुलडाणा जिल्ह्यातल्या चिखली मेहकर दरम्यान भरधाव जाणाऱ्या ट्रकमुळे झालेल्या अपघातात 3 जण मृत्यूमुखी पडले. वेगात जाणाऱ्या ट्रकनं चारचाकीला धडक दिली आणि ती चारचाकी दुचाकीवर आदळली. दुचाकीवरचे दोघे आणि चारचाकीतल्या एकाचा मृतांमध्ये समावेश आहे. जखमींवर चिखली इथल्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हवामान. मराठवाड्यात बहुतांश भागात पुढील 2 दिवस हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी आज येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसंच शुक्रवार आणि शनिवारी छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी केला आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पंतप्रधानांच्या उपस्थितीत दिल्लीत वृक्षारोपण मोहीम, राज्यातही विविध कार्यक्रमांचं आयोजन. राज्यात वनाच्छादनाची टक्केवारी वाढवण्यासाठी हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र अभियानाअंतर्गत 10 कोटी वृक्ष लागवडीचं उद्दिष्ट. संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या 21 जुलैपासून सुरू होणार. आणि बंगळुरुमध्ये आयपीएल विजेतेपदाच्या सत्कार सोहळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीत 11 जणांचा मृत्यू। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता। नमस्कार।